नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. संसद आनी राज्य विधानसभांनी बायलांचे आरक्षण चालीक लावपाक सगळ्या पक्षांनी आदार दिवचो असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मागला. वेगवेगळ्या भौशीक परिक्षे खातीर फुकट ऑनलायन प्रशिक्षण दिवपाची प्रधानमंत्र्यांनी केली घोषणा. फुडल्या एका वर्सात 1 कोटी तरणाट्यांक AI कुशळटायेचे प्रशिक्षण दिवपाचे सरकारान थारायला. 50 देशांचो प्रवास करून खाशेली अशी सूर्यपथ तिरंगा संवसारीक रिले काल सॅन फ्रांसिस्को हांगा सोपली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आयज सावन तमिळनाडूच्या 2 दिसांच्या भोंवडेर आसतले. ह्या भेटी वेळार शिक्षणीक, यादस्तीक आनी साहित्यीक कार्यावळींनी जातले वांटेकार. हॉकीत काल नेदरलँड्सात जाल्ल्या FIH हॉकी विश्वचषकात भारतान वेल्साक 3-1 अशे हारयले. आता पुराय खबरो. राष्ट्रान काल आपलो 80वो स्वातंत्र्यताय दीस मनयलो. ह्या निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लाल किल्ल्यावेल्यान तिरंगो बावटो हुबोवन जायत्यो महत्वाच्यो घोषणा केल्यो. राष्ट्राक मार्गदर्शन करतना प्रधानमंत्री मोदी हांणी फाटल्या 12 वर्सात देशातल्या नागरिकांनी आपल्या निर्धारान आनी समर्पणान देशाक नव्या उंचायेचेर व्हरपाचे सगळे यत्न केल्यात अशें सांगले. व्हड सपना राष्ट्राचे यत्न आनी क्षमता वाडयता हाचेर तांणी भर दिलो.
महान बनता है जब अपने सपनों, अपने संकल्पों और अपने सामर्थ्य के दम पर आगे बढ़ता है. बड़े सपने हमारी सोच को विस्तार देते हैं. हमारे संकल्प दृढ़ होने चाहिए. जब संकल्प दृढ़ होता है तो कठिनाइयों से, आपदाओं के बीच से रास्ते निकालने का सामर्थ्य अपने आप उभर करके आता है.
विकसित भारता खातीर तरणाटे आनी बायलांक सशक्त करपाचेर भर दितना प्रधानमंत्री मोदी हांणी गरीब आनी मध्यमवर्गीय कुटुंबांक वेगवेगळ्या भौशीक परिक्षे खातीर फुकट ऑनलायन प्रशिक्षण दिवपाची घोषणा केल्या. तशेंच फुडल्या 1 वर्सा 1 कोटी तरणाट्यांक AI कुशळटायेचे प्रशिक्षण दिवपाचे सरकारान थारायला अशें प्रधानमंत्री मोदी हांणी जाहीर केले. सांसद आनी राज्य विधानसभांनी बायलांचे आरक्षण राजकीय झगडी करिनासतना चालीक लावपाक सगळ्या पक्षांनी आदार दिवचो असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारलो. बायलांक मान दिवपा खातीर मुखार सरचे आनी तांकां विधानसभा आनी लोकसभेत बेगिनांतल्या बेगीन 33% प्रतिनिधित्व मेळचे हाचेर तांणी भर दिलो. भारताचे धोरण तयार करपाक बायलांक योगदान दिवपाची संद दिवची अशें प्रधानमंत्री मोदी हांणी मागला.
जल्द हमारी माताओं बहनों को 33% विधानसभा और लोकसभा में उनको प्रतिनिधित्व मिले. ये भारत की नीति घड़तर के अंदर अपना योगदान दे. समय की मांग है और मैं सभी राजनीतिक दलों से फिर से आग्रह करता हूँ, आइए महिला आरक्षण लागू करके महिला सम्मान में आप भी जुड़िए, लेकिन मेरी माताओं बहनों को हक दीजिए.
उदेंतेक फिजी सावन अस्तंतेक अमेरिके मेरेन 54 देशांनी प्रवास पुराय करून काल खाशेली अशी सूर्यपथ तिरंगा ग्लोबल रिले सोपली. हर घर तिरंगा मोहिमेक लागून सूर्यपथ तिरंगा उपक्रम मनयला अशें विदेश वेव्हार मंत्रालयान सांगले. फिजीतल्या भारताच्या उच्च आयोगाकडल्यान सुरू केल्ल्या ह्या रिलेन तिरंग्याची भावना एका सूर्योदयातल्यान दुसऱ्या सूर्योदया मेरेन व्हरून संवसारभरातल्या भारतीय समाजाक आनी इश्टांक एकठांय हाडले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आयज सावन तमिळनाडूच्या 2 दिसांच्या भोंवडेर आसतले. ह्या भेटी वेळार ते चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवरूर आनी तंजावूर हांगाच्या शिक्षणीक, यादस्तीक आनी साहित्यीक कार्यावळींनी वांटेकार जातले. आयज उपराष्ट्रपती चेंगलपट्टू हांगाच्या SRM इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टॅक्नॉलॉजीच्या 22व्या दिक्षांत सुवाळ्यात वांटेकार जावपाचे आसात. तशेंच नागालँड, मणिपूर आनी अस्तंत बंगालच्या आदल्या राज्यपालांच्या पयल्या पुण्यतिथी सुवाळ्यात उपराष्ट्रपती चेन्नईत वांटो घेतले. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आयज राजस्थानातल्या अलवारातल्या अलवर सरस दुग्ध संकुलात नव्या कारखान्याची बुन्याद घालतले. सहकार मंत्रालयान म्हायती दिली की ह्या कार्यावळीत ई बुन्याद ते घालतले आनी राजस्थानातल्या 17 जिल्ह्यांनी 6,262 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या उदरगतीच्या कामांचे ई उद्घाटन करतले. ते भायर रोजगार उत्सवाखाला 10,500 परस चड नव्यान नेमिल्ल्या कर्मचाऱ्यांक नेमणूक पत्रां वितरीत करतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आदले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हांकां तांच्या पुण्यतिथी निमतान आयज आर्गां ओंपली. प्रधानमंत्री मोदी हांणी वाजपेयी हांच्या उल्लेखनीय उदृश्टीकोन आनी बऱ्या राजकारणाची तोखणाय केल्या. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी लेगीत वाजपेयी हांकां तांच्या पुण्यतिथी दिसा याद करून श्रद्धांजली ओंपली. 2036 वर्साचे ऑलिंपिक खेळा खातीर भारतातल्या भुरग्यांच्या खेळा प्रतिभेचो सोद घेवपाक 5 ते 15 वर्सां पिरायेच्या भुरग्यां खातीर वेगवेगळ्या शाळा, गांव आनी शारांनी प्रतिभा सोद मिशन घडोवन हाडटले अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दिल्या.
हमने तय किया है कि 2036 में जो ऑलिंपिक होगा चाहते हैं कि वो भारत में हो और इसलिए 5 से 15 उम्र के बच्चों में खेल प्रतिभा ढूंढने के लिए गांव-गांव, शहर-शहर, स्कूल-स्कूल एक टैलेंट हंट का अभियान चलाया जाएगा.
राष्ट्रीय चाचणी एजन्सीन एनटीए, यूजीसी नेट जून 2026, सीएसआयआर नेट प्रवेशा खातीर भारतीय शेतकी संशोधन मंडळ आयसीएआर अखिल भारतीय प्रवेश परीक्षा आणि पीएचडीची अखिल भारतीय स्पर्धा परीक्षेची तात्पुरती उत्तर तालिका प्रोविजनल आन्सर कीज आयज जाहीर करतले. उत्तर तालिका आपल्या संकेतस्थळार उजवाडायतले अशें एनटीएन सांगला. तशेंच उमेदवारांक फकत एनटीएच्या अधिकृत माहितीचेरूच आदारून रावचे असो सल्लो दिला. दिल्ली सरकारान दिल्ली येरादारी महामंडळाच्या बशीतल्या बायला प्रवाशांखातीर गुलाबी तिकीट सुविधा ह्या म्हयन्याचे 31 तारखेमेरेन वाढयल्या. येरादारी खात्याच्या आदेशाप्रमाण फुकट बस प्रवाशांक पात्र आशिल्ल्या बायलांक डीटीसी आणि दिल्ली क्लस्टर बशीत कागदाची गुलाबी तिकीट वापरू येता. हाचे आधी काल ही सुविधा सोपपाची आशिल्ली आणि आयज पिंक सहेली स्मार्ट कार्ड सक्तीचे जावपाचे आशिल्ले. चड बायलांक स्मार्ट कार्ड मेळचे म्हणून ही आदीची तिकीट पद्दत दवरपाचो निर्णय आता सरकारान घेतला. आता मेरेन दिल्लीत सुमार 18 लाख पिंक सहेली कार्डा वाटून जाल्यात. हॉकीत काल नेदरलँड्सातल्या एम्स्टेलविनाच्या FIH हॉकी विश्वचषकात गट डी मॅचीत भारतान वेल्साक 3-1 अशे हारयले. भारता खातीर कर्णधार हरमनप्रीत सिंगान 2 जाल्यार संजय राणान 1 गोल केलो. वेल्सा खातीर सॅम वेल्स हाणें 1 गोल केला. दादल्यांच्या क्रिकेटात आयज गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमार पहिले कसोटीच्या दुसऱ्या दिसा श्रीलंके आड 2-268 धावड्यो काढून भारत आयज आपलो पहिलो डाव परतून सुरू करतलो. काल देवदत्त पडिकल 131 धावड्यो करून अपराजित उरलो जाल्यार ऋषभ पंत हाणें 27 धावड्यो काढल्यो. KL राहुल 77 धावड्यो करून दुखापत जाल्ल्यान भायर सरलो. काल पावसाक लागून खेळ 73 ओव्हरी मेरेन कमी केलो. ताचे आदी भारतान कुरुबावलो जिखून पहिली फलंदाजी करपाचो निर्णय घेतिल्लो. भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडातल्या काय सुवातींनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच ईशान्य भारत, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, कोकण आणि गोय, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशातल्या काय वाठारांनी मध्यम ते व्हडा प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. मजगती उत्तर ओडिशात हुवाराक लागून जनजीण विस्कळीत जाल्या. न्हंयो धोक्याच्या रेषेवयल्यान व्हांवतात जाल्यार कांय वाठारांनी हुंवाराची भिरांत वाढल्या. हवामान खात्यान मयुरभंज आनी बालासोरात रेड अलर्ट जारी केला आनी 6 जिल्ह्यांखातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. सांसद आनी राज्य विधानसभांनी बायलांचे आरक्षण चालीक लावपाक सगळ्या पक्षांनी आदार दिवचो असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. वेगवेगळ्या भौशीक परिक्षे खातीर फुकट ऑनलायन प्रशिक्षण दिवपाची प्रधानमंत्र्यांनी केल्या घोषणा. फुडल्या 1 वर्सांत 1 कोटी तरणाट्यांक AI कुशळटायेचे प्रशिक्षण दिवपाचे सरकारान थारायला. 50 देशांचो प्रवास करून खाशेली अशी सूर्यपथ तिरंगा संवसारीक रिले काल सॅन फ्रान्सिस्को हांगा सोपली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आयज सावन तमिळनाडूच्या 2 दिसांच्या भोवडेर आसतले. ह्या भेटी वेळार शिक्षणीक, यादिस्तीक आनी साहित्यीक कार्यावळींनी ते वांटेकार जातले. आनी हॉकीत काल नेदरलँड्सात जाल्ल्या FIH हॉकी विश्वचषकात भारतान वेल्साक 3-1 अशे हारयले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.